वास्तविक आपल्यानंतर एक उद्धार करता येणार आहे अशी भविष्यवाणी गौतम बुद्धांनी केली होती. ह्या गोष्टीचे कधीच भाषांतर केले गेले नाही. हे बौद्ध मंदिरांमध्ये आहे, परंतु धर्मरक्षकांनी ही पाने फाडून ती वेगळी ठेवली आहेत. खरे तर चियांगमाईच्या वाटसिंग नावाच्या मंदिरात बुद्धांच्या काही गोष्टी कागदावर लिहिल्या गेल्या नाहीत, ते मंदिरांच्या भिंतीवर लिहिल्या गेल्या आहेत. ते लोक मंदिराला अपवित्र करू शकत नव्हते, म्हणूनच हे आपल्याला अजूनही त्या ठिकाणी पाहायला मिळते. या भिंतीवर बुद्धद्वारा येशूच्या आगमनाविषयीची भविष्यवाणी लिहिली गेली आहे. ऐका व पहा, हे तुम्हाला परिचयाचे वाटते का? वास्तविक हे कंबोडियाच्या खेम्र दस्तावेजमध्ये मिळते. आपल्यासाठी हे सत्य, ही गोष्ट सुरक्षित ठेवल्याबद्दल आपण कंबोडियाच्या लोकांचे आभार मानले पाहिजे. जेव्हा बुद्ध ह्या जीवनाची यात्रा करत होते, तेव्हा ह्या जगातील एक जुने प्राहम, एक ब्राह्मण हिंदू पुजारी बुद्ध यांना विचारायला आले, एकदा मनुष्य किंवा पुजारी सर्व आज्ञांचे पालन कसे करू शकतो व आपल्या सर्व पापांपासून कसे वाचू शकतो. बुद्धांनी उत्तर दिले, जरी तुम्ही किती गरिबांना भिक्षा दिली असेल, भिक्षुकांना दान दिले असेल, पाप 5, पाप 8, पाप 10, पाप 227 एवढेच नव्हे तर 99 लाखापर्यंत सर्व आज्ञांचे पालन केले, जरी तुम्ही आपले हात वर करून प्रार्थना केली व स्वतःला पेटवून घेतले, प्रसाद म्हणून बलिदान केले व दिवसातून 5 वेळा प्रार्थना केली, तरीही तुम्ही स्वतःहून स्वतःच्या पापापासून बचाव करू शकत नाही. जरी तुम्ही दररोज असे केले, तरी तुमच्या चांगल्या कर्माचे मूल्य एखाद्या लहान मुलांच्या केसापेक्षाही अधिक नसेल, जो 8 महिने आपल्या आईच्या गर्भात राहतो आणि ज्याचा प्रसवही झाला नाही. हे एवढेही चांगले नाही की तुम्ही स्वर्गाच्या दाराच्या जवळ सुद्धा पोचू शकणार नाही. तुमचे चांगले कर्म तुम्ही कितीही केलेत तरी ते पुरेसे नाही. पापांना आपण फक्त धुवू शकत नाही आणि काही किंमत देऊन क्षमाही प्राप्त करू शकत नाही. बुद्धांचे हे उत्तर ऐकून पुजारी आश्चर्यचकित झाले व त्यांनी बुद्धांना विचारले, जर असे आहे तर आपल्याला आपल्या पापांपासून बचाव करण्यास व सुरक्षित राहण्यासाठी काय करावे लागेल? बुद्धांनी उत्तर दिले, मानवतेचे पाप खूप अधिक व जड आहे. ते आकाशापेक्षाही जड व पृथ्वीपेक्षाही अधिक मोठे आहे. हे पुरण्यासाठी एक मोठे दगड ग्रेनाईटसारखे ह्याच्यापेक्षाही जड आहे. विचार करा, जर स्वर्गातून एखादा देवदूत येऊन वर्षातून एकदा ह्या दगडाला कपड्याने झटकले, तर ज्या दिवशी हे दगड पूर्णपणे संपून जाईल त्या दिवशी मानवाचे पाप व कर्म संपून जाईल. बुद्धांनी म्हटले, मी स्वतः आपली सर्व संपत्ती सोडून दिली आहे, वासनेचा त्याग केला आहे आणि साधू बनून गेलो. मी हे स्वीकारतो की माझे चांगले कर्म काहीच नाहीत. मी सर्व 8 आज्ञा 1000 पर्यंत पाळतो. जरी मी असेच 10 जन्मापर्यंत केले तरीसुद्धा मी आपल्या एकाही पापावर विजय मिळवू शकत नाही. बुद्धांना पापाची ही समस्या समजली. त्यांनी ही समस्या आपल्या आत्म्यात ओळखली आणि त्यांनी त्या काळातील लोकांना आपल्या शब्दात समजवण्याचा प्रयत्न केला. पुजारीने पुन्हा त्यांना विचारले, जर असे आहे तर मला आपल्या पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी काय केले पाहिजे? बुद्धांनी त्यांना सांगितले, तुम्ही सर्व चांगले कर्म करा आणि अशा एका पवित्र व्यक्तीचा शोध करा जो ह्या जगाला बचाव करण्यासाठी येणार आहे. तो फार लवकरच भविष्यात तुम्हाला वाचवणार आहे. वृद्ध पुजाऱ्याने विचारले, ही पवित्र व्यक्ती जो जवळच्या भविष्यात ह्या जगाचा बचाव करण्यास येणार आहे ती कशी दिसते? बुद्धांनी उत्तर दिले, ती पवित्र व्यक्ती जी जवळच्या भविष्यात ह्या जगाचा बचाव करण्यास येणार आहे, त्याच्या हातांमध्ये आणि पायांमध्ये जखम असणार, जी एका चक्राच्या आकारात असेल, त्याच्या कुशीत भाल्याच्या जखमेचे निशाण असेल, त्याच्या डोक्यावर घावाचे निशाण व दाग आहेत. हे पवित्र जन एका विशाल सोनेरी पत्रासारखे आहे, जो तुम्हाला दुःखाच्या ह्या चक्रामधून स्वर्गीय स्थानापर्यंत सांभाळणार. मग तो सांगतो, जुन्या रीतीच्या मागे जाऊ नका, तुमचा निश्चित बचाव होणार नाही. आपल्या मार्गापासून फिर, मग तुमच्याकडे नवीन आत्मा येईल जो जुगनूसारखा चमकतो. ही व्यक्ती स्वर्गातून खाली उतरणार व तुमच्या हृदयात येणार. तुम्हाला तुमच्या सर्व शत्रूंवर विजय प्राप्त होणार. हे शत्रू तुमच्या विरुद्ध 4 दिशेने आले तरी किंवा 8 दिशेने आले तरी, कोणत्याही रीतीने तुमचे नुकसान करू शकत नाही आणि जेव्हा तुमचे मरण होईल त्यानंतर तुम्ही पुन्हा त्या दुनियेत येणार नाही. हा संदेश ह्या जगात जाहीर करण्याची वेळ आली आहे का? माझ्या मते ह्या गोष्टीचा अनुवाद भाषांतर पहिल्यांदा होत आहे. मला असे वाटते की बुद्धांनी येशूला पाहिले. सांगण्याचे तात्पर्य असे आहे की परमेश्वराने ह्या रहस्याचा भेद उलगडल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला अशा पद्धतीने वर्णन करण्याची क्षमताची संभावना असणे अशक्य आहे. जुन्या करारात बऱ्याच लोकांनी येशूला प्रगट होताना पाहिले होते. अब्राहम येशूला समोरासमोर भेटला, याकोब येशूला भेटला, मनोआ शमशोनचे वडील येशूला भेटले, नबूखदनेसरने येशू मसीहची मुलाखत घेतली. त्याने विचारले, आगीच्या भट्टीत हा चौथा माणूस कोण आहे? तो परमेश्वराच्या पुत्रासारखा दिसतो. त्याने येशू जन्माच्या आधी येशू मसीहाला पाहिले होते. येशू मानव नव्हता, तो परमात्मा आहे ज्याने शरीर धारण केले होते. तो प्रारंभापासून आहे, तो सनातन आहे. एक व्यक्ती ज्याचे नाव सिद्धार्थ गौतम होते परमेश्वराचा शोध करत होते. पापापासून वाचण्याचा मार्ग शोधता शोधता त्यांनी येशू ख्रिस्ताला कदाचित स्वप्नात किंवा दृष्टांतात पाहिले असेल आणि ह्याच्यापेक्षा चांगले वर्णन ते करू शकत नव्हते. त्यांनी असे म्हटले की त्याच्या हातांना व पायांना एखाद्या प्राचीन काळातील हत्याराने छिद्र पाडल्यासारखे आहे. हे हत्यार आपल्या माणसाला फाडून टाकेल. हे शस्त्र काट्यासारख्या किनारीवाला एक चक्र आहे. ते असे म्हणतात, मी त्याच्या हातात व पायात या हत्याराची आकृती पाहत आहे. मी योहानकृत शुभवर्तमान अध्याय 20 तुम्हाला हेच वाचून दाखवितो. मी तुम्हाला माझे स्वतःचे मत सांगत नाही. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही स्वतः बुद्धांबरोबर शास्त्रात सांगितलेल्या गोष्टींची तुलना करावी व स्वतःचे समाधान करावे. मी सांगत आहे म्हणून ह्या गोष्टीचा स्वीकार करू नका. तुम्ही स्वतःचा निर्णय घ्यावे. बुद्ध कोणाबद्दल बोलत असतील? योहान अध्याय 20:19 वचनात असे लिहिले आहे, तेव्हा त्याच दिवशी आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी यहुद्यांच्या भीतीमुळे शिष्य जेथे जमले होते तेथील दारे बंद असताना येशू आला व मध्यभागी उभा राहिला आणि त्यांना म्हणाला, तुम्हाला शांती असो. आणि हे बोलल्यावर त्याने त्यांना आपले हात दाखविले आणि कूस दाखवली आणि शिष्यांनी प्रभूला बघितले तेव्हा ते आनंदित झाले. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, तुम्हाला शांती असो. जसे पित्याने मला पाठविले आहे तसेच मी तुम्हाला पाठवितो. एवढे बोलल्यावर त्याने त्यांच्यावर फुंकर टाकली आणि तो त्यांना म्हणाला, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. जर तुम्ही कोणाच्याही पापांची क्षमा केली तर त्याला पाप क्षमा मिळेल. जर तुम्ही क्षमा केली नाही तर त्यांची क्षमा होणार नाही. आता थोमा 12 शिष्यांपैकी एक होता. येशू आला तेव्हा तो शिष्यांबरोबर नव्हता. तेव्हा इतर शिष्यांनी त्याला सांगितले की आम्ही प्रभूला पाहिले आहे. पण तो त्यांना म्हणाला, त्याच्या हातामधील खिळ्यांचे व्रण पाहिल्याशिवाय व खिळ्यांच्या व्रणात माझे बोट घातल्याशिवाय व त्याच्या कुशीत माझा हात घातल्याशिवाय मी विश्वास ठेवणार नाही. एक आठवड्यानंतर येशूचे शिष्य त्या घरामध्ये पुन्हा बसले होते व थोमा त्यांच्याबरोबर होता. जरी दार बंद होते तरी येशू आत आला व त्यांच्यामध्ये उभा राहिला आणि म्हणाला, तुम्हाबरोबर शांती असो. मग तो थोमाला म्हणाला, तुझे बोट इकडे कर व माझे हात पहा आणि तुझा हात इकडे कर व माझ्या कुशीत घाल. संशय सोड आणि विश्वास ठेव. थोमा त्याला म्हणाला, माझा प्रभू आणि माझा देव. मग येशू त्याला म्हणाला, तू मला पाहिले आहेस म्हणून तू विश्वास ठेविला आहेस. पण ज्यांनी मला पाहिले नाही तरीही त्यांनी विश्वास धरला ते धन्य आहेत. असे शक्य असेल का की बुद्धांनी आपल्या शोधात येशू ख्रिस्ताची प्रतिमा पाहिली असेल? बुद्धांनी येशू ख्रिस्ताच्या एका दर्शनाने त्या उद्धारकर्त्यावर आपला विश्वास ठेवला व त्यांनी आपल्या शिष्यांना सुद्धा असे सांगितले की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू नका. आपले जुने रीतिरिवाज पाळू नका. असे करू नका, तुमचा बचाव होणार नाही. नवीन रीतीचे पालन करा. त्यांनी असे म्हटले की तुम्हाला एक नवीन भावना दिली जाईल, ती काजव्याप्रमाणे चमकेल. जर आपण पवित्र शास्त्रात इर्मया एझकेलच्या पुस्तकात पाहिले तर त्यात एकच गोष्ट सांगितली आहे की जेव्हा आपण आपला विश्वास उद्धारकर्त्यावर ठेवितो तेव्हा परमेश्वर स्वतः आपल्याजवळ येईल व आपले जुने हृदय जे कठोर दगडासारखे झालेले आहे ते घेऊन तो आपल्याला एक नवीन हृदय देणार. तो आपल्या मनात एक नवीन आत्मा टाकणार व आपल्या बुद्धीला ते त्याच्या विचारांनी भरणार. तो आपल्याला एक नवीन भावना देणार. आणि आश्चर्याची गोष्ट ही आहे की हिरमया, यजकेल आणि बुद्ध हे सर्व एकाच काळात जगत होते. मला नेहमी असे वाटते की जेव्हा परमेश्वर मला ह्या चर्चमध्ये एक संदेश देतो तेव्हा इतर बाळकांना सुद्धा परमेश्वराकडून तो संदेश मिळत असेल. मी अनेकदा अद्भुत संदेश देत नाही कारण संपूर्ण भारतात, संपूर्ण जगात इतर पाळकही एकाच वेळेला एक संदेश देतात कारण की हा परमेश्वराचा आत्मा आहे. माझा विश्वास आहे की हा पवित्र आत्मा आहे. मला निश्चितच हे माहीत आहे. परंतु जेव्हा मी इतिहासाकडे पुन्हा पाहतो आणि मला समजते हिरमया, यजकेल व बुद्ध हे सर्व इसवीसनपूर्व 500 ईसापूर्वच्या जवळपास राहत होते आणि त्या सर्वांना हे वचन, संदेश मिळाले. परमेश्वर म्हणतो, जुन्या नियमांचे पालन करू नका, उद्धारकर्त्यावर विश्वास करा आणि तो तुमच्यामध्ये एक नवीन भावना देणार. संपूर्ण जगात जे लोक परमेश्वराचा शोध करीतात आपल्या हृदयात या गोष्टींवर विश्वास ठेवू शकतात. परंतु फक्त येशूचे रक्त आपल्या पापांना धुवू शकते. म्हणूनच आपण येशूच्या जवळ येऊन त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे.